आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 55. अखेर यश आले. त्यानंतर 4 दिवसांनी भाऊसाहेब पुन्हा भेटायला आले आणि तेही एकटेच. भैयासाहेब आज सकाळी मुंबईला गेले, ते आता 8-10 दिवस परत येत नाहीत असे ते म्हणाले. चांगले 1 तास इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत ते राहिले व तेव्हा ते मोठ्या खुशीतही असलेले दिसले. 10 वाजायला आले तेव्हा सीताबाईंनी मग आता जेवायलाच राहा ना म्हणून त्यांना म्हटले. पण काय करावे, त्या याच्याकडे आज जेवायला जायचे कबूल केले आहे, नाहीतर राहिलो असतो असे त्यांनी उत्तर दिले. सीताबाई म्हणाल्या, बर पुन्हा याल भेटायला तेव्हा पाहू आमचा योग असला तर. भाऊसाहेब म्हणाले, हो हो त्यात योग कसचा, मी काय मोकळाच असतो, केव्हाच येऊन म्हणेन की मी जेवायला आलो हो. सीताबाई म्हणाल्या, उद्याच या ना तर मग. भाऊसाहेब म्हणाले, ठीक आहे उद्या कुठे जायचे नाही, खास येतो. दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब इतक्या लवकर येताना दिसले की एकीचीही तयारी झालेली नव्हती. सीताबाईंची कोण धांदल आणि त्रेधा उडाली म्हणता, त्यांची स्वतःची वेणीफेणी आधीच झाली होती, ती तशीच हातात धरून त्या मुलींच्या बसायच्या ठिकाणी ओरडतच गेल्या. अगं शांते, आटप आटप झटकन, अगं ते आले, अगं धट्टा नव्हे, खरोखरच भाऊसाहेब आले, अगदी खरं, जल्दी कर जल्दी. हरणे, ए हरणे, आधी एकदम शांतीकडे ये आणि तिच्या त्या गुलाबी पिलावाच्या निऱ्या झटकन करून दे, तारीची वेणी राहू दे तशीच. शांताबाई म्हणाली, हो आमचं आटोपलं की आलोच, हिरी बहुत करून पुढे गेली आहेच, तिला 1/2 तास झाला इथनं जाऊन. सीताबाई त्रासून म्हणाल्या, अगं मरो हिरी, तिचा काय संबंध आज, आटप म्हटलं ना झटकन, तुझा तो पोलका कुठं आहे बरं, अशी गडबड करून सीताबाई निघून गेल्या. पण थाराची तयारी झाल्याशिवाय शांताबाई एकटी खाली जाईना. नंतर दोघी गेल्या. सकाळची वेळ इकडे तिकडे गप्पा मारण्यात गेली. नंतर रीतीप्रमाणे जेवण झाले. अर्थात उन्हातून परत न जाण्याचा आग्रह सीताबाईंनी केला व आज भाऊसाहेबांनीही तो ऐकला. 2 वाजेपर्यंत ते दिवाणखान्यातच एका कोचावर लोळत पडले होते. नंतर चहा होईपर्यंत 1.5 तास अवकाश होता. आनंदराव नित्याप्रमाणे लायब्ररीत गळून राहिले होते. मथुरी वर आपल्या खोलीत अभ्यास करीत होती. अशा 2 अडचणी आपोआप नाहीशा झाल्या होत्या. फक्त आपण, तारा व हिरी एवढीच मंडळी दूर गेली तर भाऊसाहेबांना शांतीशी बोलायला संधी मिळेल या हेतूने सीताबाईंच्या जीवाची अगदी धडपड चालली होती. त्यांनी आपणाकडून नाना प्रकारच्या खुणा करून तारी हिरींना बाहेर जाण्याचा इशारा दिला, पण व्यर्थ. ताराबाई मुद्दामच आईकडे बघेना, आणि नंतर एकदाची हिरीच्या लक्षात आईची खूण आली तेव्हा ती म्हणाली, काय म्हणतेस आई, मला खूण बीण काही कळत नाही, मी काय करू ते स्पष्ट सांग. सीताबाई घोटाळून म्हणाल्या, छे ग बाळ, मी मुळीच खुणा नव्हते करीत. असे म्हणून त्या 5 मिनिटे स्वस्थ राहिल्या. पण अशी सोन्यासारखी संधी त्यांच्याने वाया दडवेना म्हणून त्या एकदम उठून बाहेर जाऊ लागल्या व जाता जाता हिरीला म्हणाल्या, हिरे बाळ जरा वर चल बरं माझबरोबर. त्या दोघी गेल्याबरोबर शांताबाईने ताराकडे अशा अर्थपूर्ण नजरेने पाहिले की हे काय बरं असं, तू काही हे आईचे ऐकू नकोस. हा तिचा अर्थ ताराबाई स्पष्ट समजली. 2-3 मिनिटातच सीताबाईंनी दार उघडून दारातूनच ताराला म्हटले, तारा जरा इकडे ये बरं. आता ताराबाईचा केवळ नाईलाज झाला म्हणून ती आईच्याकडे बाहेर गेली. तो सीताबाई तिला हळूच म्हणाल्या, इतकं कसं तुला कळत नाही, त्या दोघांनाच आपण एकटं सोडलं पाहिजे काही वेळ, मीन हिरी वर माझ्या खोलीत जाऊन बसतो. आईशी ताराबाई आता वाद घालीत बसली नाही. हिरीला घेऊन आई वर गेल्याबरोबर ती पुन्हा दिवाणखान्यात येऊन गोष्टी बोलू लागली. 4:30 वाजता चहा येईपर्यंत त्या त्रिवर्गाच्या फार आनंदाने गप्पा चालल्या होत्या. ते नाना प्रकारच्या विषयावर बोलत, नवी नवी माहिती विचारित व सांगत, ताराबाईने केलेल्या प्रवासाच्याही रग्गड गोष्टी झाल्या. अशा तऱ्हेने 2 तास फार मौजेत गेले. चहाची वेळ होताच पुन्हा सर्व मंडळी दिवाणखान्यात जमली. सीताबाईंना आपली खटपट ओंफस झाल्याचे कळून वाईट वाटले. नंतर 1/2 तास चहा व गप्पा सर्वांच्या मिळून झाल्या. सीताबाई मध्ये मध्ये नेहमीच्या पद्धतीने जरा काही आचरट बोलल्या तर भाऊसाहेब ते न ऐकलेसे दाखवित, किंवा त्याचा शहाणपणाचा अर्थ लावून घेणे शक्य असल्यास तसा लावून घेत. अखेर त्यांची गाडी तयार होऊन येताच आनंदरावांनी त्यांना उद्या सकाळी शिकारीला याल का म्हणून विचारले व ते त्यांनीही कबूल केले. असे आणखीही 2-3 वेळा होऊन गेले. भाऊसाहेब आनंदभुवनात एकटेच असल्यामुळे त्यांनाही तेथे एकट्याला करमत नसे व आनंदरावांच्या घरी तर त्यांना निरंतरचेच आमंत्रण मिळाल्यासारखे होते. एकंदरीत सर्व रंग असा दिसू लागला की भैयासाहेबांनी मध्येच काही बिब्बा येऊन घातला नाही तर या सर्व गोष्टींना अत्यंत मधुर असे फळ लवकरच खास येईल. ताराबाईला मात्र स्वतःला असे वाटत होते की हे सर्व भैयासाहेबांच्या पूर्ण संमतीनेच चाललेले असावे. भाऊसाहेबांचे आनंदरावांशीही चांगले छान जमत चालले होते. शिकारीला जात तेव्हा अगर लायब्ररीत आनंदरावांच्या ग्रंथांविषयी बोलत असताना ते आनंदरावांना कल्पना नव्हती इतके बहुश्रुत असल्याचे त्यांना समजून आले. त्यांच्यात आचरटपणा अथवा आढ्यता यांचा लेशही नव्हता त्यामुळे आनंदरावांना त्यांची कुचाळी करण्याचे कधी प्रयोजन पडले नाही. एके दिवशी भाऊसाहेब 4 वाजता चहाला येऊन रात्री जेवण करून परत जायचे ठरले होते. चहा आटोपल्यावर उन्हा कमी होताच मंडळी टेनिस कोर्टावर खेळण्यात गुंतली होती. बाहेरचीही 2-4 मंडळी खेळावयाला आली होती. त्यांचा खेळ चालला होता. काही जवळच्या खुर्च्यांवरून खेळ पाहत होती. ताराबाईला तितक्यात एक जरुरीचे पत्र लिहायची आठवण झाली म्हणून ती दिवाणखानातल्या टेबलावर ते लिहावे म्हणून झटकन दार उघडून आत शिरली तो भाऊसाहेब व शांताक्का थोरल्या आरशासमोर उभी राहून विशेष उत्सुकतेने बोलत आहेत असे तिने पाहिले. तिला तेवढ्यावरून जरी संशय कदाचित नसता आला तरी दार उघडल्याचा आवाज ऐकून झटकन दोघेही जरा दूर होऊन मागे पाहतात तो त्यांच्या चर्चेवरून ताराबाई सर्व समजून गेली. त्यांना तर चोरट्यासारखे झाले असेलच पण ताराबाईला तर अगदी मेल्यासारखे वाटले. ती तशीच मागच्या पावली निसटणार होती इतक्यात भाऊसाहेब स्मित करीत तिच्याकडे आले व हाताने खूण करीत आनंदाने म्हणाले, या या, आपण आलात तर चालेल. आपली काही आम्हाला अडचण नाही होत. आपण या घटकेपासून आमची मेहुणी व्हायचे ठरले बरे का? असे म्हणून ते बाहेर निघून गेले. नंतर शांताबाईने डोळ्यात आनंदाश्रू येऊन ताराबाईला घट्ट मिठी मारली व सद्गदित कंठाने ती म्हणाली, खरंच तारा, आज माझ्यासारखी नशीबवान मीच. देवानं अत्यंत अत्यंत सुखाचा आज दिवस दाखवला. असाच साऱ्यांना का नाही बरं तो आणीत? ताराबाईनेही अत्यंत हर्षपूर्वक हक्कांचे अभिनंदन केले. आज तिला किती उल्हास वाटला, किती पराकाष्ठेचा आल्हाद झाला ते वर्णन करणे सोपे नाही. थोड्या क्षणांनी शांताबाई आपला आनंद बाजूला करून म्हणाली, छे, आता आपणाला इथे असा वेळ घालवणे नीट नव्हे. एकदम आईकडे जाऊन तिला ही अत्यंत मधुर गोष्ट कळवली पाहिजे. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्याही तोंडून हे तिला कळता उपयोगी नाही. मी जाऊन आधी तिला सांगते. ते स्वतः बाबांना भेटून त्यांची संमती मागण्याला गेलेच आहेत. आहा हा हा, ही आजची वार्ता ज्याच्या ज्याच्या कानी पडेल त्याला कितीतरी हर्ष होईल. इतकी सुंदर कृपा परमेश्वरानं आज माझवर केली आहे, त्याची मी कशी उतराई होईन? असे म्हणून ती आईकडे निघून गेली. ताराबाई दिवाणखान्यात एकटी राहिली. तिच्या डोक्यात नाना प्रकारचे विचार एकसारखे येत होते. ती अत्यंत समाधानाने स्वतःशी म्हणाली, आहा हा, अखेर इतका गोड इतका सुंदर असा परमेश्वरानं प्रसाद दिला. हा काय मित्रांनी खटपटी केल्या, बहिणींनी किती लपंडाव किती लपाड्या लढवल्या, नाना प्रकारचे उपद्व्याप केले, पण त्या सर्वांनाही न जुमानता अत्यंत सौख्यदायक अत्यंत न्याय्य आणि अत्यंत योग्य असं मधुर फळ आम्हाला लाभलं. हं, धन्य आहे परमेश्वरा तुझ्या कर्तबगारीची. थोड्या मिनिटांनी तेथे भाऊसाहेब आनंदरावांना भेटून परत सुद्धा आले. त्या दोघांच्या भाषणाला फारच थोडा वेळ सहज पुरला. उघडच आहे, असला जावई मिळाल्यावर संमतीला अवकाश काय म्हणून लागणार? भाऊसाहेबांनी हसत विचारले, आपली बहीण कोठे आहे? ताराबाई म्हणाली, वर आईकडे गेली आहे, इतक्यात येईल. भाऊसाहेब तिच्याजवळ येऊन एका खुर्चीवर बसले. त्यांच्या चर्चेवर परमानंद दिसत होता. ते मोठ्या उल्हासाने म्हणाले, बाबासाहेबांनीही फार खुशीने आपली संमती दिली. आता मला म्हणायला संशय वाटत नाही की तुम्ही खास आता आमच्या मेहणी होणार. आहा हा, तुमची बहीण किती गोड स्वभावाची, किती सदा हास्यमुख दिसते म्हणून सांगू. ग्वाल्हेरीपासून मी पाहत पाहत आलो तो इथे मला इतका सद्गुणांचा ठेवा अशा सुस्वरूपाशी मिळून असलेला गवसला. अशी सर्व गुणसंपन्न स्त्री मी दुसरी कुठेही पाहिली नाही. धन्य माझे नशीब की इतकी सर्वांग सुंदर स्त्री मला लाभली. आता माझी संसार यात्रा अत्यंत सुखमय होईल यात यत्किंचितही संशय नको. अशी गृहिणी लाभल्यावर माझे आनंदभुवन खरोखरच सार्थ होईल. प्रेमाच्या भरात सर्वच पुरुष कदाचित असे उद्गार काढीत असतील, पण आता भाऊसाहेब बोलतायत ते अगदी अक्षरशः खरे आहे असे ताराबाईलाही मनापासून निःसंशय वाटत होते. शांताक्का व भाऊसाहेब अशा दोन सुवृत्त व सुबुद्ध माणसांचा संबंध अत्यंत श्लाघ्य, अत्यंत मनोहर व अत्यंत आनंद पर्यवसायी होईल यात संशय कशाला. ताराबाईनेही अत्यंत मनपूर्वक भाऊसाहेबांचे अभिनंदन केले. आज शांती सदनात आनंदाला काय तोटा? शांताबाईच्या चर्येवर आनंदाचे इतके मनोहर हास्य व तेज पसरून राहिले होते की ती आज एखाद्या स्वर्गलोकीच्या परीसारखी दिसू लागली. गिरी हर्षाने अगदी उड्या मारू लागली आणि आपलीही पाळी आता जवळच आली असे मानून खुश होऊन गेली. मथुरी बाहेर एकटी फिरायला गेली होती, तिला घरी आल्याबरोबर ही बातमी लागताच आपल्या खोलीत जाऊन या प्रसंगाला योग्य असे एक लहानसे भाषण जुळीत बसण्यात ती घडून गेली. सीताबाईच्या आनंदाच्या उकळ्या भाऊसाहेबांबरोबर अर्धा तास फुटत होत्या तरी अजून उकळी कमी होण्याचे चिन्ह दिसू लागले नव्हते. आनंदराव जेवणाकरता मंडळीत आले ते जरी त्याबद्दल प्रत्यक्ष काहीच बोलले नाहीत, तरी त्यांच्या बोलण्याच्या स्वरावरून व इतर नाना प्रकाराने त्यांचे अंतःकरण आनंदमय झाले असल्याचे उघड होते. जेवणे झाल्यावर भाऊसाहेब आनंद भवनाकडे निघून गेले. त्याबरोबर मंडळी परत दिवाणखान्यात आल्यावर आनंदराव म्हणाले, शांते फार छान झाले, तुला भारी सौख्य लागेल. शांताबाई पटकन त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या पाया पडली, तशीच मातुश्रींच्याही पडली, पण लज्जेने काहीच बोलली नाही. आनंदराव पुन्हा म्हणाले, तू फार सज्जन मुलगी आहेस, तुला इतके उत्तम स्थळ मिळालेले पाहून मला फार बरे वाटते आहे. तुम्हा दोघांचा संसार अति सुखाचा होईल यात संशय नाही. तुमचे स्वभावही एकमेकांशी छान जुळण्यासारखे आहेत. दोघांनाही दुसऱ्याचे मत इतके विचारावेसे वाटते की तुम्हा दोघांमध्ये निश्चय असा कधीच कोणत्या गोष्टीचा व्हायचा नाही. दोघेही इतकी साधी भोळी आहात की एकूण एक नोकर तुम्हाला सदा फसवी. आणि दोघांनाही उदार बुद्धी इतकी आहे की एवढे मोठे तुमचे उत्पन्न आहे तरी त्याच्याही पेक्षा जास्ती तुमचा खर्च होत जाईल. शांताबाई लाजून म्हणाली, छे बाबा, द्रव्याच्या बाबतीत उधळ माधळ किंवा अविचार माझ्या हातून तर कधी न होवो. सीताबाई उद्गारल्या, काय उत्पन्नापेक्षा खर्च जास्ती होईल? भलतंच काहीतरी बोलायचं झालं, केवढं तरी त्यांचं उत्पन्न आहे. हा हा हा, शांते पोरी, आज तू मला खरं सुखी केलंस. या हर्षानं मला आता 8 दिवस काहीच दुसरं सुचायचं नाही, पण आज तर सगळ्या रात्री डोळ्याला डोळा लागणार नाही. मला हे असं शुभचिन्ह आज कितीक वर्ष दिसतच होत. मी नेहमी म्हणायची ना की ही इतकी सुरेख काही देवानं उगीच नाही केली. गतवर्षी भाऊसाहेबांनी आनंदभुवन भाड्याचं घेतल्याचं मला समजलं, मात्र त्याच क्षणी मी ठरवलं की ते शांतीशी लग्न लावणार. पहा बरं मी कशी चतुर आहे ती. आज सीताबाईंना शांताबाईच्या व भाऊसाहेबांच्या पुढे त्यांची लाडकी सुंदर व तिचे फक्कड नागेशराव यांचा सुद्धा विसर पडला. मथुरीच्याही नजरेने शांताक्काची किंमत आज एकदम कितीतरी वाढून गेली. आपल्याला आनंद भुवनाच्या लायब्ररीतली रगड पुस्तके आता वाचायला मिळतील म्हणून तिला विशेष आनंद झाला, तर हिरीला तेथे आता वारंवार इव्हनिंग पार्ट्या होतील म्हणून हर्ष होऊ लागला. तेव्हापासून भाऊसाहेब रोज शांती सदनात येत हे उघडच आहे. कधी कधी तर ते सकाळी चहालाच येत व रात्रीची जेवणे झाल्यावर घरी परत जात. नेहमी सकाळच्या जेवणाला तर असायचेच, फक्त कधी कोणी गृहस्थाने त्यांना मध्येच जेवणाचे आमंत्रण दिले तर त्यांचा नाईलाज होईल, व त्यामुळे ते तिकडे गेले म्हणजे त्या गृहस्थावर सीताबाईंची पुष्पांजली मात्र होईल. आता शांताबाईशी गप्पा गोष्टी करण्याला ताराबाईला पूर्वीप्रमाणे अवसर सापडे नसा झाला, कारण भाऊसाहेब घरात असत तेव्हा दुसऱ्या कोणाशी बोलायला हक्कांना फुरसत असे कोठे. परंतु जेव्हा कधी काही इतर कारणांनी भाऊसाहेब एकटे असत तेव्हा ते ताराबाईशी बोलत राहत, व भाऊसाहेब घरात नसतील तेव्हा तिच्याशी शांताक्काही कधी कधी बोलत राहे. अशीच एक दिवस ती बोलत बसली असताना शांताबाई म्हणाली, काल आमच्या सहज गोष्टीवरून गोष्टी निघाल्या होत्या तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की गतवर्षी मी 4 महिने पुण्या मुंबईत होते हे त्यांना बिलकुल ठाऊक नव्हतं. हे ऐकून मला किती बरं वाटलं म्हणतेस. मला देखील कधी शक्य वाटलं नव्हतं की त्यांना ते तेव्हा माहीत असेल. ताराबाई म्हणाली, मला तर संशय आलाच होता की हे बहिणींनी चोरून ठेवलं असेल, पण त्यांनी त्याचा खुलासा काय केला? शांताबाई म्हणाली, खुलासा दुसरा कशाला, बहिणींनी केलं हे स्पष्टच आहे. त्या दोघींना प्रथमपासूनच आमचा दृढ संबंध व्हावा असं वाटत नव्हतं, पण त्याचं मला नाही इतकं वाईट वाटत, कारण माझ्यापेक्षा सर्व प्रकारे जास्त लायक बायको त्यांना सहज मिळाली असती. पण आता जो जो त्यांची माझ्याशी जास्त सलगी होत जाईल तो तो त्यांना दिसून येईल की माझ्यापासूनही त्यांच्या भावाला सौख्य प्राप्त होतं. आणि तसं त्यांना कळलं म्हणजे त्यांचे समाधान होऊन त्या माझ्याशी नीट सलोख्यानं राहतील. बाकी आता किती झालं तारा, बाकी आता किती झालं तरी पूर्वी जसं प्रेम, बाकी आता किती झालं तरी पूर्वी जसं प्रेम मला त्या दोघींविषयी वाटत असे, ती घडी काही फिरून कधी यायची नाही. ताराबाई म्हणाली, अरे वा, इतकं निष्ठुर भाषण अक्कांनी आजच तोंडात येऊ दिलं. बरं बरं, आता तरी तुम्ही त्यांना फसून जाणार नाही हे तरी एक पसंतच झालं. शांताबाई म्हणाली, काय तुला सांगू तारा, गतवर्षी जेव्हा ते इथनं पुण्याला गेले तेव्हाच खरोखर मजवर अत्यंत प्रेम होत, आणि मागून लोकांनी पुण्यास मनात भरवून दिलं की मी प्रेमशून्य आहे, म्हणूनच केवळ ते इकडे यायचे राहिले. कोणाला हे खरं सुद्धा वाटणार नाही. ताराबाई म्हणाली, त्यांनी तरी बहिणींचं म्हणणं खरं मानण्यात मोठी चूकच केली, पण त्यांचा तो तसा स्वभावच आहे. शांताबाई म्हणाली, ते काही पुसू नको, आपला हट्ट चालवायचा हे बिलकुल कधी माहीत नाही, सदा दुसऱ्यांच्या म्हणण्याला मान द्यायचा. भैयासाहेबांनी मध्ये केलेली खटपट भाऊसाहेबांनी शांताबाईला कळवली नाही हे पाहून ताराबाईला समाधान वाटले. शांताक्कांना ती हकीकत कळली असती तरी आपल्या गोड स्वभावाप्रमाणे आता भैयासाहेबांना त्यांनी क्षमाच केली असती हे जरी उघड होते, तरीही थोडीशी तरी त्याविषयी त्यांच्या मनात भैयासाहेबांबद्दल आढी राहिलीच असती, तितकी सुद्धा ताराबाईला राहायला नको होती. शांताबाई आता अगदी पूर्णपणे तृप्त झाली होती. ती एकदा ताराबाईला म्हणाली, खरोखर माझ्यासारखी नशीबवान आज जगात कोणी नसेल. खरंच गडे, देवानं मला एकटीलाच आपल्या इतर माणसांपेक्षा असं उत्तम सुखी का बरं करावं. माझ्यासारखी तूही तारा सुखी झालेली मी कधी बरं पाहिन. त्यांच्यासारखा दुसरा एखादा गृहस्थ एक जरी असता तर तुला सुद्धा. ताराबाई मध्येच हसत म्हणाली, असले 40 जरी असले तरी तुमच्यासारखा अक्का मला सुख कधी होणार नाही. तुमचा गोड स्वभाव आणि तुमची समाधानी वृत्ती जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हाच तुमच्या इतकं मला सौख्य लागेल. छे छे, आमचं आपलं आमच्या पद्धतीनं चालू द्या. न जाणो तितकाच सुयोग असला तर दुसरे एखादे नीलकंठरावच का नाही अवतीर्ण व्हायचे. नगरकरांना भाऊसाहेबांसारखा जावई मिळणार ही बातमी फार वेळ शांतीसदनात गुप्त राहणे अशक्यच होते. दुसऱ्या दिवशी सीताबाईंनी रमाबाईला बोलवणे पाठवून तिच्या कानात ती अगदी गुप्त म्हणून सांगितली, व रमाबाईनेही जास्त कोणाची परवानगी न मागता जाता जाता ज्या त्या बंगल्यात शिरून तितकीच गुप्त ठेवण्याबद्दल तीन तीनदा बजावून साऱ्यांच्या कानात सांगून टाकली. थोड्या दिवसांपूर्वी सुंदरच्यामुळे जी सारी लोके नगरकरांना तुच्छ मानून अगदी दुर्दैवी म्हणत होती तीच आता ही नवी बातमी ऐकल्याबरोबर त्यांचा मनातून हेवा पण बाह्यात करी त्यांना अत्यंत दैववान म्हणून त्यांचे अभिनंदन करू लागली होती.